आम्ही म्हणजे आता आम्ही काय पहिलं धारसवण बाय नव्हतोच. मग ज्या टायमाला आम्ही मीटिंगला यायला लागलो आणि मीटिंगमध्ये ज्या टायमाला पाऊल टाकला, तर शिक्षण नव्हतं. आता काय शिक्षण, सगळं अक्षर ओळख नव्हती, काहीच राहिलं नव्हतं, सगळं विसरून गेलेलं होतं. पण एवढं होतं की हे संघटना काय आणि संघटनेत जाऊन काय करायचं आहे, अभ्यास म्हणजे काय, अजिबात कळत नव्हतं. पण एवढं होतं की मनाचं एक धाडस मोठं होतं की थोडं कौशल्य जवळ कंच होतं की असंच हे गाण्याचं कौशल्य होतं जवळ. आणि मग गाण्याच्या कौशल्यातून, गाण्याच्या माध्यमातून जे काय जुन्या कार्यकर्ते कोण असतील त्यांनी गाण्याच्या माध्यमातूनच आम्हाला घेतलं. तर त्या टायमाला सहीसुद्धा करता येत नव्हती. पण मनामध्ये काय असायचं की अभ्यास हा मनामध्ये नव्हता. फक्त काय की हां, मीटिंग बसली तिथले गाणी चालत येत आणि गाणी येतात. पिरंगुटलाच एक पहिला कार्यक्रम झाला, पिरंगुटला कार्यक्रम झाला. मग तिथं काय नसतं, मग आम्ही काय म्हणायचं, तर मी नांदगावच्या 5 वाया संघ नेलेल्या होत्या बरोबर. आणि मग आम्ही बाजूला जायचं एका बाजूला. आता मीटिंग आहे ना, मीटिंगमध्ये अभ्यास आहे, त्या अभ्यासू शिबिर हे कुठं माहिती होतं. मग एका बाजूला जायचं ना, आम्ही काय करायचं, त्या 5-6 बाया गाण्याच्या चाली निवडायचं, चाली आणि हे चालेल, हे गाणं चांगलं आहे आणि ते गाणं चांगलं आहे. आणि मग या गाण्याचंच माध्यम डोक्यात होतं. मग या गाण्याच्या माध्यमामधून ह्या मीटिंगमध्ये प्रवेश केला.
पुढची साथी नको.